आम्ही एक साईट घेतली आहे नवी मुंबई तोरबा MIDCला. 4,250 मीटर स्क्वेअर मीटरचं प्लॉट आहे. जी प्लस 25 माळ्याचा टावर बनतो आहे कमर्शियल. खाली दुकानं आणि पहिल्या माळ्यावर बँक्वेट हॉल वगैरे आहे. 5,000 स्क्वेअर फूट कार्पेट. खालचे दुकानं पण मेन रोड फेसिंग आहे. समोर डबल लेनिंगचं सिमेंटेड रोड आहे 30 मीटर ते 45 मीटर. आणि ह्याला आपल्याला कोलॅबरेशन म्हणजे असं करता येईल की कोणाला JV मध्ये पाहिजे तर 60-40 रेशोमध्ये आपण JV मध्ये देतो आहे. 20 कोटी ऑन आहे, नॉन रिफंडेबल. किंवा कोणाला बार्टरमध्ये घ्यायचं असेल तर 1,350 रुपयेप्रमाणे जेवढं बांधकाम करेल तेवढं आपण त्यांना माल देऊ. म्हणजे आपले जे 8-10 प्रोजेक्ट आहेत त्यात 7,000 ते 9,000 स्क्वेअर फूटच्या हिशोबाने त्यांना माल आपण देऊ. इथं साधारण त्या एरियामध्ये रेट चालला आहे 12,000, 13,000 ते 18,000 सुद्धा गेलेले आहे स्क्वेअर फूट. तर असं कोणी असेल तुमच्याकडं तर मग आपल्याला चांगले काय करता येईल. बागल साहेब बघा प्लीज. आता मी साईटवरच बसलो आहे, तुम्हाला मी फोटो व्हिडिओ पाठवून देतो आहे.